श्री राधा गोपीनाथ भगवान की जय। जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, यामध्ये जो उपोद्घात आहे त्यामध्ये प्रभुपाद हा श्लोक लिहितात। गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्र विस्तरै या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद् विनिसृता। भाषांतर। भगवत गीता ही स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान यांनी सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची गरज नाही। केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवत गीतेचे श्रवण आणि अध्ययन करणे आवश्यक आहे। वर्तमान युगामध्ये लोक भौतिक कार्यात इतके मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैदिक साहित्याचे वाचन करणे शक्य नाही आणि याची गरजही नाही। भगवत गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे, कारण गीता ही संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे। तसेच ती स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी सांगितली आहे। हरे कृष्ण। तर आज या रविवारच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज बरेचसे भक्त इथे नाही आहेत, कोल्हापूरचे भक्त, पण ते आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये निगडीमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची रथयात्रा आहे। तर या रथयात्रेचा लाभ घेण्यासाठी अनेक कोल्हापूरचे भक्त निगडीमध्ये गेले आहेत रथयात्रा साजरी करण्यासाठी। तर आज आपण नेहमीप्रमाणे दर रविवारप्रमाणे इथे एकत्र आलेले आहोत आणि आजच्या आपल्या चर्चेचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत विशेष आहे। आणि हा विषय म्हणजे येणाऱ्या 1 तारखेला 1 डिसेंबरला जी तिथी आहे, कोणती तिथी? हां, गीता जयंती, मोक्षदा एकादशी या तिथीला जी गीता जयंती आपण साजरी करतो। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर जे उपदेश दिले, तर त्याविषयी आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत। आणि भगवद्गीतेचं आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये काय महत्व आहे, काय स्थान आहे आणि त्याचं आचरण आपण कशा अर्थाने करू शकतो, या सर्व भगवद्गीता सांगण्यामागचा उद्देश काय आहे, या अनेक विषयांवर आपण थोडक्यामध्ये चर्चा करायचा प्रयत्न करूया। आताच आपण जो श्लोक वाचला हा श्लोक गीता महात्म्यामधील आहे। गीता महात्म्य हे जे गीतेचं गुणगान करणारं असं जे श्लोक आहे जे शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांनी रचलेले आहे त्यामध्ये हे वर्णन येतं। आणि सुंदर रीतीने इथं सांगितलंय, गीता सुगीता कर्तव्यम किम अन्यै शास्त्र विस्तरे य स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात् विनिसृता। तर गीता महात्म्यामध्ये अनेक सुंदर श्लोक येतात ज्यामध्ये गीतेचं सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे, परंतु आपण हा गैरसमज करू नये की ज्या पद्धतीनं एखादे प्रमुख पाहुणे येतात कार्यक्रमाला, मंत्री महोदय, आणि मग त्यांचे जे पार्षद असतात ते स्तुती करतात त्यांची, आमचे हे साहेब हे इतके महान आहेत, यांनी इतकं कार्य केलेलं आहे, असं आहे तसं आहे अमुक तमुक. पण बऱ्याचदा वास्तविकतेमध्ये तसं काही नसतं, केवळ त्यांची खोटी स्तुती केली जाते जेणेकरून त्या माणसावर त्याची मर्जी राहावी, त्याला आपलं काम स्वार्थ साधता यावा. परंतु या ठिकाणी जे गीता महात्म्य सांगितलंय ते काही खोटी स्तुती किंवा अतिशयोक्ती नाही आहे, हे अगदी तंतोतंत वर्णन आहे. गीता सुगीता कर्तव्य कि मन्यत शास्त्र विस्तरे, कि भगवद गीता, भगवद गीता म्हणजे काय, भगवत म्हणजे भगवान, भगवान म्हणजे भगवान श्री कृष्ण, आणि गीता म्हणजे भगवान श्री कृष्ण जे पण काही बोलतात, कथा नाट्यम गानम गमनम, आध्यात्मिक जगामध्ये जे पण आपण बोलतो ते सुंदर स्वरबद्ध अशा गाण्याप्रमाणे आहे. तर भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी काही बोलतात ते साधारण वाणी नसून ती दिव्य अशी वाणी आहे, म्हणून त्याला गीत म्हटलं आहे. तर भगवद्गीता हा आपण म्हणतो भगवद्गीता ग्रंथ, ग्रंथ तर आहेच, परंतु भगवद्गीता म्हणजे असं एक दिव्य ज्ञान आहे, असं एक दिव्य माहिती आहे की ज्याच्यामध्ये आपल्या सर्व मनुष्यांचा उद्धार होऊ शकतो. तर गीता महात्म्यामध्ये अनेक सुंदर श्लोक येतात ज्याच्यामध्ये भगवद्गीतेचं वर्णन करण्यात आलेलं आहे, की जसं सांगतात की सर्वोपनिषदे गाव दोग्धा गोपाल नंदन पार्थ वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. वैदिक शास्त्र हे अत्यंत विस्तृत आहेत, वेदामध्ये लाखो श्लोक येतात, अनेक त्याच्यामध्ये उपनिषद, अनेक प्रकारचं भगवंतांचंच वर्णन आहे, परंतु ते इतकं विस्तृत आहे की एखाद्या सामान्य किंवा असामान्य जरी असला त्याला ते वाचणं अशक्य आहे कलियुगामध्ये. आणि म्हणून भगवद्गीता काय आहे, सर्वोपनिषदय गावो, गावो म्हणजे गाव नाही, गावो म्हणजे गाय, की सगळी जी उपनिषदं आहेत ती एका त्याची तुलना एका गायीप्रमाणे करण्यात आली, दुभत्या गायीप्रमाणे. सर्वोपनिषदे गावो दोग्धा गोपाल नंदन, आणि या गायीचं दूध काढणारे जे गोपाल आहेत ते कोण आहेत, गोपाल नंदन म्हटले, गोपाल नंदन म्हणजे नंद महाराजांचे सुपुत्र, नंद नंदन श्याम सुंदर श्रीकृष्ण, ते काय करतायत, गायीचं दूध काढतात, गायीचं पालन करतात, म्हणून त्यांना म्हणतात गोपाल. गो म्हणजे गाई आणि पालन करणारे म्हणजे गोपाल. जसं दीनबंधू प्रभू जे वृंदावन मध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी वृंदावनवासियांना वृंदावनचं जी परिक्रमा असते व्रजमंडल परिक्रमा त्यामध्ये ते मार्गदर्शन करतात. तर एकदा ते असंच वर्णन करून सांगत होते की बऱ्याचदा आपल्या इस्कॉनचे फॉरेनचे भक्त तिथे जातात, त्यांना बऱ्याचदा काही गोष्टी कळत नाहीत, मग त्यांच्यासाठी ते हिंदी क्लास घेतात थोडक्यात. मग ते सांगत होते की जसा हा ग्वाला शब्द आहे तो कसा आला, जसा ते म्हणायला लागले की रिक्षा चालवतो त्याला काय म्हणतो आपण, रिक्षावाला. भाजी विकतो त्याला आपण म्हणतो भाजीवाला. तर जो गाई हाकतो, गो गो म्हणजे गाई, जो गाई हाकतो गाई चालवतो तो गोवाला. मग गोवाला 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 ग्वाला असं ते अपभ्रंश होऊन ग्वाला शब्द तयार झाला. असे कोल्हापुरात पण अनेक अपभ्रंश झालेले शब्द आहेत, पण तो आपला चर्चेचा विषय नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की गोपाल नंदन दोग्धा गोपाल नंदन या सर्व उपनिषदांचं दूध म्हणजे हे वैदिक शास्त्र आहेत ते का गायीप्रमाणे आहेत, आणि गोपाल आहेत ते या गायीचं दूध काढतायत. आणि गायीचं दूध काढताना बऱ्याचदा वासरू समोर ठेवण्यात येतं जेणेकरून ती धार लवकर देते. तर हे वत्स, वत्स म्हणजे वासरू कोण आहे, पार्थ वत्स. वत्स शब्दाचे दोन्ही अर्थ होतात. वत्स म्हणजे आपण म्हणतो ना पूरी महाभारण महारत रामायण आपण टीव्हीवर पाहिलं असेल, वत्स इधर आओ गुरु म्हणतात, आता जातो शिष्य. वत्स म्हणजे बेटा जसं म्हणतो आपण, दोन्ही अर्थानं होतं. आणि वत्स म्हणजे खऱ्या अर्थानं वासरू. तर हा वात्सल्य भावामध्ये आपण म्हणतो वत्स. तर इथे वासरू कोण आहे? पार्थ, अर्जुन. पार्थ वत्स सुधीर भोक्ता. भोक्ता म्हणजे कोण इथे? हे दुधाचं पान करणारे, दुधाचं आस्वादन करणारे कोण आहेत? सुधीर. सुधीर हे काही नाव नाहीये. सुधीर म्हणजे जो अत्यंत धीर आहे. आणि धीर कोण आहे हे परत भगवंत गीतेमध्ये सांगतात. धीर तत्र न मुह्यती देही नस्मिन्यता देहे. जो शरीराच्या बदलामुळे विचलित होत नाही आणि जो आत्मस्तरावर स्थित आहे तो धीर पुरुष आहे. तर असे जे सुधीर लोक आहेत म्हणजेच भगवंतांचे भक्त, ते या दुधाचं आस्वादन करतात. आणि हे दूध आहे तरी कसं? भेसळ असलेलं, दर वाढवून मागा म्हणणार असं दूध नाही आहे. तर दुग्धम गीतामृतम महत अमृता समान. किंबहुना अमृताची पण तुलना त्याला करणं जरा वेगळं ठरेल. अमृताहून मधुर असलेलं आहे दुग्धम गीतामृतम महत. म्हणून त्याला महत म्हटलंय, अतिशय महान असलेलं. तर या श्लोकाचा सार काय आहे की जसं गाईच्या शरीराचं सार आहे ते तिच्या दुधातून आपल्याला प्राप्त होतं आणि त्यामुळे आपलं पोषण होतं, तसंच सर्व वैदिक शास्त्र यांचं सार भगवद्गीता जी अमृतरूपी आहे त्यातून आपल्याला प्राप्त होतं. आणि अनेक सुंदर व्यावहारिक उदाहरण देऊन गीतेचं महत्व सांगितलंय. आणि केवळ हे प्राचीन काळामधील गोष्टी नाहीत, काहीच वर्षांपूर्वी भारतामध्ये भारतातील जे धर्म आणि येथील संस्कृती याचं अध्ययन करण्यासाठी एक अमेरिकन तत्वज्ञानी माणूस तो आलेला भारतामध्ये. आणि त्यांना बऱ्याच ग्रंथांचा, बऱ्याच संतांचा, चरित्राचा अध्ययन केलं आणि त्याला एक विशेष असा ग्रंथ सापडला जो त्याला खाली ठेवेना. तो सतत त्या ग्रंथाला जवळ करायचा, त्याचं वाचन करायचं आणि त्याचं हृदय फार भारावून गेलं त्या ग्रंथाद्वारे. आणि त्या ग्रंथाला त्यानं नाव दिलं इंग्रजीमध्ये कॉल ऑफ कंपॅशन, की करुणेची पुकार. ही कोणाची पुकार? म्हणजे भगवंतही हाक देत आहेत सर्व जीवांना. आणि तो ग्रंथ कुठला होता? दुसरा तिसरा कोणताही नसून हा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. म्हणजे केवळ हिंदूंची गीता असा काही गीतेमध्ये कुठलाही श्लोक नाहीये की भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. नक्कीच ही आदराची बाब असेल, परंतु भगवद्गीता ही सर्व मानव जातीसाठी आहे. आणि म्हणून जे प्रामाणिक अध्यात्मवादी आहेत ते ज्यावेळी गीतेचं अध्ययन करतील प्रामाणिक व्यक्तीकडून, त्यावेळी त्यांना पण अर्जुनाला जे निष्कर्ष प्राप्त झाला तोच निष्कर्षाप्रती ते पोहोचू शकतील. आणि म्हणून या व्यक्तीनं, या ख्रिश्चन तत्वज्ञानी व्यक्तीनं प्रामाणिकपणे गीतेचं अध्ययन केलं आणि त्याला त्यानं सुंदर नाव दिलं की कॉल ऑफ कंपॅशन, की भगवंतांची ही करुणेची पुकार आहे सर्व बद्ध जीवांप्रती. तर अशा रीतीनं भगवद्गीता किती महान आहे आपण बराच वेळ चर्चा करू शकतो, पण या महान भगवद्गीतेचा आपल्यासारखे लहान जीव कसं काय आचरणात आणू शकतील याविषयी आपण आज चर्चा करूया. तर गीतेची जी पार्श्वभूमी आहे ते आपल्याला परिचित आहे, त्यामुळे आपण त्यात जास्त खोलावर जाणार नाही आहोत. की महाभारतामधीलच एक हा जो भाग आहे श्रीमद भगवद्गीता, तर यामध्ये विशेष करून जे कौरव आणि पांडव यांच्यामध्ये असणारे संबंध कसे होते तुम्हाला कल्पना आहे, तर त्याविषयी वर्णन येतं. आणि आपण ऐकतो की दुर्योधन हा सदैव पांडवांचा द्वेष करत होता आणि त्याच्या द्वेषाला काही सीमा नव्हती. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी तो याच चिंतनात, याच विचारात होता की कशा पद्धतीने पांडवांचं मला जास्तीत जास्त वाईट करता येईल आणि त्यात मला कसा काय आनंद मिळेल. यालाच असुरी आनंद मिळतात म्हणतात. असुरी आनंद म्हणजे जितकं दुसऱ्याचं वाईट होईल तितकं त्या व्यक्तीला आनंद होतो. तर अनेक प्रसंग पांडवांच्या जीवनात घडले की दुर्योधन आणि कौरव सेनेद्वारे त्यांच्यावर अत्याचार झाले. आणि ज्यावेळी आपल्याला कल्पना आहे की युद्ध अटळ होतं, की भगवान श्रीकृष्ण देखील शांतीदूत म्हणून गेले, पण दुर्योधन हा एक कोणी चमत्कारी माणूस आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांना पण अटक करायचा प्रयत्न केला, इतकी त्याची बुद्धी काम करत नव्हती. आणि मग युद्ध अटळ होत. आणि धृतराष्ट्राविषयी सांगितलं जातं की धृतराष्ट्र हा जन्मांध, जन्मतःच अंध, आंधळा होता. आणि आचार्य सांगतात की केवळ तो जन्माने आंधळा होता असं नव्हे, तर भौतिक दृष्टीनं तो आंधळा होताच होता, त्याचबरोबर नैतिक दृष्टीनं पण तो आंधळा होता आणि आध्यात्मिक दृष्टीनं देखील तो आंधळा होता. नैतिक दृष्टीनं म्हटलं तर त्याला माहीत होतं की दुर्योधन आणि त्यांचे पुत्र आहेत ते सर्व पांडवांवर अत्याचार करत आहेत, पण पुत्र प्रेमापायी तो ते सहन करत होता, त्याला प्रतिकार किंवा विरोध करत नव्हता. आणि आध्यात्मिक दृष्ट्या देखील तो अंध होता, कारण त्याला देखील कल्पना होती भगवान श्रीकृष्णांच्या स्थितीविषयी आणि विदुराने त्याला उपदेश केलेले पण, परंतु विदुर हे महाजन आहेत, यमराजच आहेत, जे 12 महाजनांपैकी एक, तेच विदुराच्या रूपात या कृष्णलीलेत प्रकट होतात, तर त्यांचं पण ते या धृतराष्ट्रानं ऐकलं नाही. तर म्हणून या असा तिन्ही दृष्टीनं तो अंध होता, नैतिक, भौतिक आणि आध्यात्मिक स्तरावर. आणि ज्यावेळी हे युद्ध होणार होतं, तर ज्यावेळी आपण असं वर्णन करतो की महाभारत आणि त्या महाभारताच्या युद्ध प्रसंगी कशा पद्धतीने युद्धाची आखणी होती, युद्ध रचना, व्यूहरचना करण्यात आली, तर बऱ्याचदा लोक स्पष्टपणे आणि सरळपणे असं म्हणतात की महाभारत आहे एक काल्पनिक गोष्ट आहे, काल्पनिक कथानक आहे, की जेणेकरून मनुष्य जो पदोपदी चुका करतो तो त्याला एक जरा गोष्टी सांगाव्यात, नीतिकथा सांगाव्यात, जेणेकरून माणसाला गोष्टीतून सांगितलं तर त्याला तात्पर्य लवकर समजतं. म्हणून पूर्वीचे जे ऋषी मुनी होते ते फार हुशार होते, ते काय करायचे, गुहेत जाऊन बसायचे आणि गुहेत काय करायचे अशा गोष्टींचा विचार करायचे, फेरी टेल्स, आणि मग ते अशा कथा घेऊन बाहेर यायचे, असे बरेच लोक म्हणणारे आहेत. पण आपल्या मात्र, भक्तांना मात्र ही श्रद्धा असलीच पाहिजे की महाभारत किंवा रामायण हे आपले खरे पौराणिक इतिहास आहेत आणि हे युद्ध घडलेली आहेत ज्या ठिकाणी या भगवंतांच्या लीला झाल्या आहेत, ती लीलास्थळी भारतामध्ये आहेत आणि अजून देखील आपण त्यांचं दर्शन घेऊ शकतो. कुरुक्षेत्राची जी रणभूमी आहे ते आज देखील आहे, तो वृक्ष गीतास, गीता जिथं सांगितली ज्योतिसार कुरुक्षेत्र या ठिकाणी, ते स्थळ अजून देखील आहे, आपण जाऊ शकतो. तर हा विश्वास असणं आपल्याला खूप आवश्यक आहे. आणि एक भाग नक्कीच आहे की या सर्व लीलेतून भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांना काहीतरी शिकवत आहेत, पण याचा अर्थ हा नव्हे की हे सर्व काल्पनिक आहे, असा समजणं हा एक मोठा अपराध आहे. तर म्हणून हा आपला खरा प्राचीन वैदिक इतिहास आहे महाभारत, महान असा भारत. तर ज्यावेळी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कौरव सेना आणि पांडव सेना हे एकमेकासमोर उभे होते, कशासाठी, काय कसं काय म्हणायला नाही, आता ते बोलणार नव्हते, आता त्यांची शस्त्र बोलणार होती. तर दुर्योधनाकडे किती सेना होती, 11 अक्षौणी सेना, आणि पांडवांकडे 7 अक्षौणी सेना, म्हणजे तुल्यबळ असं काय नव्हतं, म्हणजे दुर्योधन सैन्यात मध्ये वरचढ होता शक्तीद्वारे, पण तरी पण हे दोघे एकमेकासमोर उभे ठाकले. आणि मग तो प्रसंग आला की ज्यामध्ये सर्व जे प्रमुख सैनिक, सेनापती वगैरे होते, सगळे रती, महारथी, अतिरथी, सर्वजण एकमेकासमोर उभे होते. शंख वेगवेगळे जे होते आपण ऐकतो, पहिला अध्याय जो भगवद्गीतेचा आहे, अर्जुन विषाद योग ज्याला म्हटलंय, पांचजन्य ऋषिकेश, की जे वेगवेगळे जे शंख होते, प्रत्येकाच्या शंखांची पण नावं होती, मला नाही वाटत आजकालच्या प्रत्येक सैनिकाच्या बंदुकीला त्यांनी नावं ठेवली असतील. असतात मॉडेल म्हणजे AK-47 वगैरे आपण ऐकतो, पण त्याला विशेष नाम नसतं, पण त्याच्या प्रत्येकाच्या शंखाला अशी नावं होती आणि त्याचे तसे गुणधर्म पण होते. तर ज्यावेळी शंखनाद केला त्याची आरती होणार नव्हती. आपण जसं आतुरतेनं गोविंद माधी पुरुषम किंवा संसार दावा म्हणायला आरतीसाठी उभे राहतो, हा काय आरतीचा शंख नव्हता, पण हा कसला शंखनाद होता? भीषण अशा महायुद्धाचा आक्रमण. आणि त्याच वेळी अर्जुन हा जो रथावर आरूढ होता आणि त्याचे सारथी कोण होते? भगवान श्रीकृष्ण. तर त्यांना अर्जुनानं आज्ञा दिली, कारण त्यांनी सारथ्य स्वीकारायचं आश्वासन दिलेलं, कारण ते युद्धामध्ये भाग घेणार नव्हते. आणि नारायणी सेना तर दुर्योधनाकडे गेली होती भगवान श्रीकृष्णांची. ज्यावेळी अर्जुनानं आदेश दिला, हे काय प्लीज वगैरे असं काय म्हटलं नाही, कृपया माझा रथ न्याल का दोन्ही युद्धाच्या मध्ये, नाही, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापित मे अच्युत, कि माझा रथ दोन्ही सेनाच्या मधोमध उभा कर. का? कारण मला पाहायचं दोन्ही सैन्यामध्ये कोण कोण सैनिक आहेत, कोण कोण रथी महारथी आहेत. कारण क्षत्रियाला आणखीन जास्त चेव येतो ज्यावेळी तो अशा पद्धतीनं पाहतो की कोण कोण आपल्याशी युद्ध करणार आहे, त्यावेळी तो आणखी द्वेषानं युद्ध करतो. आणि म्हणून अर्जुनानं ही आज्ञा दिली. आणि ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी ही आज्ञा ऐकली त्यावेळी त्यांनी रथ उभा केला, पण कुणासमोर उभा केला? कुठे पण एक जसं बुद्धिमानातील प्यादी असतात त्या प्याद्यांसमोर उभे नाही केला, पण अत्यंत जे महत्वपूर्ण असे जे सैनिक म्हणण्यापेक्षा जे अत्यंत महारथी लोक होते, भीष्म द्रोण असे अनेक जे महारथी, त्यांच्यासमोर हा रथ उभा करण्यात आला. आणि त्यानंतर पूर्ण परिस्थितीच बदलली, की जो अत्यंत द्वेषानं अत्यंत उत्साहानं जो युद्ध करायसाठी उभा असलेला अर्जुन, त्याची पूर्ण भावावस्था बदलली आणि तो युक्तिवाद सादर करू लागला भगवान श्रीकृष्णांसमोर की मी युद्ध मला युद्ध करायचं नाही आहे. का बरं? कारण त्यानं पाहिलं की गुरुन हत्वा ही महानुभाव, कि मी गुरुंना जे माझ्या गुरुस्थानी आहेत वडीलस्थानी आहेत अशा महान योद्ध्यांची वडीलधाऱ्या माणसांची मी कशी काय हत्या करू शकतो हे मला विचार देखील सहन होत नाहीये. आणि बरेच युक्तिवाद बरेच त्याच्या मनामध्ये अनेक विचार चक्र सुरू झालं की अशा पद्धतीनं मी योद्ध्यांना मारलं तर त्यांच्या पत्नी आहेत त्या विधवा होतील आणि मग वाईट क्रूर लोक त्यांच्या पत्नींचं शोषण करतील आणि मग अवांछित जी प्रजा आहे ती वाढेल. आणि त्याचबरोबर जसं आपण म्हणतो की मोर द मॅरियर इंग्रजीमध्ये म्हणजे काय, जितके जास्त लोक असतील, समजा पार्टी असेल, त्या पार्टीमध्ये तुम्ही सगळ्यांना आमंत्रित केलं त्या मेजवानीमध्ये आणि कोणीच येत नाही, अगदी पंचपक्वानं आहेत पण तुम्ही एकटेच खाताय आणि एकटेच आग्रह करताय स्वतःला, घ्या घ्या, अहो नको नको, अहो घ्या घ्या, तर त्यात काय मजा येईल का? त्यामुळे जितके जास्त लोक तितका जास्त आनंद असतो. म्हणजे तसंच अर्जुन विचार करतो की हे युद्ध संपेल, माझा विजय झाला, परंतु मी हे ऐश्वर कुणाबरोबर त्याचा आनंद उपभोगेन? ज्यांच्या बरोबर मला आनंद उपभोगायचा आहे तेच लोक नसतील तर त्या विजयाला काय अर्थ आहे? आणि असे अनेक अनेक विचार तो भगवान श्रीकृष्ण हे त्यांचे मित्र असल्यामुळे तो त्यांच्यासमोर मांडतोय. आणि भगवान श्रीकृष्ण काय करतायत, तर मॅनेजमेंटमध्ये म्हणतात इम्फॅटिक लिसनिंग. इम्फॅटिक लिसनिंग म्हणजे काय? अत्यंत ध्यानपूर्वक ऐकतायत पण त्यावेळी ते काहीही उत्तर देत नाहीत. आणि हा खूप महत्वाचा एक भाग आहे की ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याकडे येते त्याची समस्या घेऊन, त्यानं त्याची समस्या सांगण्याच्या आधीच आपण त्याला 10 रुपये देतो. होतं की नाही असं? आपल्या बाबत होतं किंवा आपण इतरांबाबत करतो की तो म्हणतो की कधी कधी भक्त पण येतात आणि आपण किंवा आपण कधी कधी कोणाकडे जातो आणि दुर्दैवानं कधी कधी कसं होतं की तो आपण आपली समस्या सांगायला जातो आणि आणखीन एक समस्या वाढते, याला कशाला सांगितलं, माझं मी सुखात होतो. परंतु ज्यावेळी आपण एखाद्याची समस्या ध्यानपूर्वक ऐकतो त्यावेळी आपलं निम्म आणि तो व्यक्ती ज्यावेळी ती समस्या ऐकून घेत त्यावेळी आपला निम्मा भार तिथेच हलका होतो, निम्मी समस्या तिथेच हलकी झालेली असते. आणि भगवान श्रीकृष्णांना काही मॅनेजमेंट बुक्सची गरज नाही, ते स्वतःच मूळ व्यवस्थापक आहेत सगळ्याचे. आणि त्यामुळे ते पहिला अध्याय ते केवळ ऐकतायत, अर्जुन काय म्हणतो, अर्जुनाचे युक्तिवाद, अर्जुनाचे अनेक जे कारण आहेत युद्ध न करण्याची. आणि मग भगवान श्रीकृष्ण बोलतात तरी केव्हा या प्रसंगामध्ये, ज्यावेळी अर्जुन अनेक युक्तिवाद मांडून अनेक अनेक कारण देऊन त्याला कळतं की यातलं कुठलंच कारण आहे ते यथार्थ योग्य वाटत नाहीये, आणि तो या स्थितीला येतो की मला काहीच कळत नाहीये. कार्पण्य दोषोपहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. कार्पण्य दोष अपहत स्वभाव, कि मी पूर्णपणे गोंधळून गेलेलो आहे. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता, कि माझा धर्म काय आहे याबद्दल मी पूर्ण संभ्रमित झालेलो आहे. यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हंशाधिमां त्वां प्रपन्नम. यत् श्रेयस्यात, श्रेय म्हणजे काय, माझ्यासाठी अंतिम हितकारक गोष्ट जी आहे ती तुम्ही मला सांगा. तसं आपण अनेक वेळा ऐकतो की दोन प्रकारच्या गोष्टी असतात, एक म्हणजे श्रेयस आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेयस. प्रेयस म्हणजे जी तात्कालिक सुख देणारी, लगेचच सुख देणारी गोष्ट, मग भले त्याचे परिणाम भविष्यामध्ये कदाचित वाईट पण असू शकतील. पण श्रेयस म्हणजे काय, जी अंतिम हितकारक गोष्ट, आत्ता कदाचित त्यामध्ये त्रास होईल, आत्ता कदाचित यातना होतील, थोडे कष्ट होतील, पण ती अंततः आनंद प्रदान करणारी. म्हणून अर्जुन सांगतो की मला अंतिम हितकारक गोष्ट यत श्रेयस्यात निश्चितम ब्रूही. निश्चितम म्हणजे काय, नेमकं सांगा, हां उगस इकडचं तिकडचं काय सांगू नका, थेट निश्चित ठामपणे जे आहे ते मला सांगा. आणि शेवटचं हे जे विधान आहे ते खूप महत्वाचं, शिष्यस्ते अहम शादी माम त्वाम प्रपन्न. आता माझं आणि तुझं नातं, कारण त्यावेळी अरे तुरे होत अर्जुन आणि कृष्णामध्ये, अरे तुरे म्हणजे काय की साक्ष भाव होता आणि त्यामुळे आदर होता, पण आदरापेक्षा घनिष्ठता जास्त होती. आणि त्यामुळे तिथे उपदेश स्वीकारणं किंवा देणं हा भाग त्या ठिकाणी नव्हता. म्हणून अर्जुन काय म्हणतो, शिष्यस्ते अहम, मी आता तुमचा शिष्य झालेलो आहे. शादी माम त्वाम प्रपन्नम, प्रपन्न मी तुमच्या शरणागत आहे, मला आपण स्वीकारा. आणि ज्यावेळी ही शिष्यत्वाची भूमिका अर्जुनानं स्वीकारली त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी जे खरं ज्ञान आहे दिव्य ज्ञान देण्यास प्रारंभ केला. आणि हे सगळं होण्याच्या दरम्यानच अर्जुनाची जी स्थिती, शारीरिक आणि मानसिक स्थितीचं पण वर्णन जो संजय आहे धृतराष्ट्राचा जो सेक्रेटरी सचिव, तो त्यांना वर्णन करतो. सीदंती मम गात्राणि मुखश्च परिशिष्यते गांडीव धंस्तते हस्तात. कि सीदंती मम गात्राणि, असं इंटरव्ह्यूला गेल्या बऱ्याच मुलांचं होतं की सीदंती मम गात्राणि, सगळं पाठ केलेलं असतं, तोंडी परीक्षा असेल तर सगळं विसरतं, आपण थरथरायला लागतो, तोंड कोरडं पडायला लागतं. जसं मी पहिलं प्रवचन दिल्यावर झालेलं आणि मी प्रवचन आता देतो त्यावेळी लोकांची स्थिती होते. तर मुखश्च परिशिष्यते, तोंड कोरडं पडत लागलं अर्जुनाचं. आणि एवढं नव्हे, त्याचा जो गांडीव धनुष्य होता तो त्याच्या हातातून निसटू लागला आणि त्याचे रोमांच त्याच्या शरीरावर उभे राहू लागले. असं भयंकर असं स्थितीमधून अर्जुन जात होता. हे आपल्याला ऐकताना ठीक आहे वर्णन वाटत, पण विचार करा किती भयंकर तणावग्रस्त ही स्थिती असू शकेल. आपल्याला अनेक प्रकारचे तणाव टेन्शन्स येतात, पण आपली कधीतरी आयुष्यात इतकी एकत्र अशी तणावग्रस्त स्थिती झाली आहे का? कारण आपली तेवढी स्थिती नाही आहे, म्हणून भगवंत आपली एवढी अवघड परीक्षा घेत नाही. तर अर्जुनाच्या स्थितीमध्ये 2 मिनिट स्वतःला घालून पहा. असा प्रसंग आहे ज्यामध्ये स्वतःच्या जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे, तो पण आहेच, पण त्यापेक्षा महत्वाचा प्रश्न कुठला आहे, ज्या लोकांवर आयुष्यभर प्रेम केलं, ज्या लोकांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो वाढलो, त्या लोकांना ठार मारायचंय. बरोबर, कधी कोणी आपल्याला रागावतं, आपण मनात विचार येतात त्याला मारूया वगैरे, पण कृती आपण करत नाही, करू पण नाही. परंतु अर्जुनाला इच्छा नसताना पण त्यांना मारायला, आता मारणं भाग ठरणार होतं, कारण युद्ध तर शंखनाद तर झालेला, आणि अशा स्थितीत तो पूर्ण गोंधळून गेलेला, इतक्या भयंकर अशा तणावग्रस्त स्थितीमध्ये तो होता. आणि त्याची अपेक्षा काय होती, की मला यातून बाहेर पडायचं आहे, मला याच्यातून उपाय पाहिजे, आणि साधा सुद्धा उपाय नाही, अंतिम सर्व श्रेयस्कर असा उपाय. आणि मग गीतेचं तत्वज्ञान भगवान श्रीकृष्ण सांगू लागते. आणि या भगवद्गीतेच्या तत्वज्ञानात आपण प्रत्येक अध्यायावर अशा एवढी सखोल चर्चा करणार नाही आहोत, कारण तेवढा वेळ नाही आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये प्रामुख्यानं पाच विषयांवर चर्चा होते, त्यावर सांगण्यात येतं. आणि हे पाच विषय कशा पद्धतीने सांगण्यात आलेत आणि ते आपल्या जीवनात कसे कार्य करतात, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. की जीव, ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म हे पाच विषय भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर त्यातील एक एक विषयावर आपण थोडक्यात चर्चा करूया. की जीव, जीव हा जो विषय आहे भगवद्गीतेतील, तर जीव या विषयावर भगवान श्रीकृष्ण अत्यंत सविस्तर असं वर्णन करतात. की जीव त्याचं स्वरूप काय आहे, त्याची स्थिती काय आहे, तो कुठून येतो, त्यांना कुठं गेलं पाहिजे आणि सध्या तो कुठे जातोय, या सर्व गोष्टींचं वर्णन भगवंत लगेचच दुसऱ्या अध्यायामध्ये करतात. भगवंत ज्यावेळी अर्जुनाचं हे सगळं दुःख ऐकतात, आता ते मित्राच्या नसून गुरुच्या भूमिकेत असल्यामुळे ते लगेच गुरुची भूमिका पार पाडतात. अशोचानंद शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषते, की तू अशा गोष्टींसाठी शोक करत आहेस ज्या गोष्टींसाठी पंडित किंवा हुशार व्यक्ती शोक करत नाहीत. अशा गोष्टी कुठल्या, गतासु अगतासुंश्च नानु शोचन्ति पंडिता, ज्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, ज्या येतात आणि जातात, अशा गोष्टींवर जे बुद्धिमान लोक आहेत ते दुःख व्यक्त करत नाही. म्हणजेच कुठलं, जे शरीर आहे ते मृत आहे, त्याचा तर मृत्यू झालेलाच आहे, आणि त्यामुळे तुझ्या आप्त स्वकीयांचं जे मरण आहे त्यावर तू शोक करत आहेस, आणि हे बुद्धिमान व्यक्तीला शोभत नाही, म्हणजेच काय, तुला शोभत नाही. आणि मग जीवाचं काय स्वरूप आहे ते वर्णन करतात. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहति पावका, कि जीव कसा आहे, जीव म्हणजेच आत्मा, जीवात्मा, तो कसा आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी, भगवान श्रीकृष्ण हे खरे प्रचारक आहेत, खरे शिक्षक आहेत. विद्यार्थी कसा आहे त्याच्यावरून ते ठरवतात की त्याला कुठल्या भाषेत सांगितलं पाहिजे. अर्जुन हा क्षत्रिय आहे, त्याला युद्ध कलेची भाषा लवकर समजेल म्हणून ते त्याला सांगतात शस्त्राच्या भाषेत, की अर्जुना तू ज्यांना मारणार असं समजतोय ते कधीच मरत नाहीत, म्हणजे त्यांचं शरीर मरतं पण आत्मा त्यांचा कधीच मरत नाही. आणि मग भगवंत अर्जुनाच्या भाषेत कसं सांगतात, नैदम छिंदंती शस्त्राणी, तुझ्या भात्यामध्ये जितकी पण शस्त्र, जितकी पण शस्त्रास्त्र आहेत, कुठलं पण अस्त्र आत्म्याला छिंदंती कापू शकत नाही. नैनम दहंती पावका, अग्नीचं पण अस्त्र अर्जुनाकडे होती, ती पण या आत्म्याला जाळू शकत नाही. पर्जन्य अस्त्र पण होती, ती अस्त्र देखील या आत्म्याला भिजवू शकत नाही. आणि वायूची पण अस्त्र होती, ती पण अस्त्र या आत्म्याला काही इजा पोहोचू शकत नाही. म्हणजे तुझे बाण आता काही आत्म्याला मारण्यासाठी निष्फळ ठरतात. आणि म्हणून आत्मा हा शाश्वत आहे, आणि आत्म्याचं स्वरूप कसं आहे ते भगवंत त्याचं वर्णन करतात. मामैवांशो जीवलोके जीवभूत सनातन, प्रत्येक आत्मा जो अनेक 84 लक्ष योनीमध्ये फिरत आहे, त्या सगळ्या शरीरामध्ये असलेला आत्म्याचं तत्व एकच आहे, त्याचा स्वभाव किंवा स्वरूप एकच आहे. मामैवांशो जीवलोके, भगवान श्रीकृष्ण सांगतात की हा प्रत्येक जीव हा माझा अंश आहे, आणि तो कसा आहे, सनातन, म्हणजे त्याला सुरुवात नाही अंत नाही, म्हणजे तो शाश्वत आहे, जीवभूत सनातन। आणि अशा रीतीनं आत्म्याचं संपूर्ण वर्णन भगवंत करतात। त्या आत्म्याचा स्वभाव काय आहे ते देखील ते गीतेत सांगतात की नाही कश्चित क्षणमपी, हा आत्मा एका क्षणासाठी देखील कार्यशून्य निष्क्रिय राहू शकत नाही, तो सदैव सेवा करण्यामध्ये संलग्न असतो। आणि कोणाची सेवा केल्यानं त्याला परिपूर्णत्व प्राप्त होऊ शकतं, ते म्हणजे परमात्मा, म्हणजे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्याशी ज्यावेळी त्याचा संबंध पुनर्स्थापित होईल त्यावेळी आत्मा खऱ्या अर्थानं आनंदी होईल। आणि म्हणून भगवंत सांगतात की वेदाहम समसिता आणि वर्तमान आणि अर्जुन, हे अर्जुना असं समजू नकोस की आत्ता या जन्मामध्येच केवळ तू आणि मी इथं भेटतोय, बहुनी मे व्यतितानी जन्मानी तव च अर्जुन, तान्यहम वेद सर्वानी नस्त्वं वेद परमतपा, परमतप अर्जुनाचं नाव आहे की हे अर्जुना हे परमतप बहुनी मे व्यतितानी, बहुनी अनेक अनेक जन्म आपण एकत्र होतो, तान्यहम वेद सर्वानी, वेद म्हणजे काय, जाणतो मी सगळं जाणतो, कुठल्या जन्मात मी कोण होतो तू कोण होतास पण तू जाणत नाहीस, कारण तू जीव आहेस, तू माझा अंश आहेस, त्यामुळे तुझी बुद्धी तितकी सीमित आहे, पण मी परमात्मा भगवंत आहे म्हणून मला सर्व रेकॉर्ड्स तुझे नव्हे, प्रत्येक जीवाचे रेकॉर्ड्स, डाटा माझा कधी करप्ट होत नाही, सगळं इंटॅक्ट आहे, त्यामुळे सगळं काही मला ज्ञात आहे। आणि अशा रीतीनं अर्जुनाला हे जीवाचं वर्णन भगवंत करतात। त्याचबरोबर ना पुढे ईश्वर म्हणजेच परमेश्वर भगवंत याचं देखील वर्णन गीतेमध्ये करण्यात येतं। ज्यावेळी व्यासदेव भगवद्गीतेमध्ये लिहितात श्री भगवान उवाच, त्यामध्ये हा श्री भगवान हा शब्दच सूचित करतो की भगवंत किंवा ईश्वराचं स्वरूप काय आहे। भगवान, भगवान म्हणजे कोण, हा श्रीकृष्ण, पण भगवान या शब्दाचा अर्थ काय होतो, व्याख्या कोण करतं भगवान या शब्दाची व्याख्या, हा पराशर मुनी व्यासदेवांचे पिता, तर ते वर्णन करतात की सहा ऐश्वर्याने युक्त जी व्यक्ती 100% आहे तीच व्यक्ती भगवान आहे। ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य ज्ञान वैराग्यम चैव षण्णा भागवतम इति गण, कि जे सहा ऐश्वर्य आहे, कुठली कुठली, ऐश्वर्यस्य समग्रस्य सगळी संपत्ती ज्याची आहे 100%, कागदोपत्री नव्हे केवळ पण खऱ्या अर्थानं जो त्याच्यावर प्रभुत्व गाजवू शकतो तो तो माणूस किंवा ती व्यक्ती ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य, वीर्य म्हणजे जे शौर्यवान आहे, अत्यंत पराक्रमी, की ज्याच्या शौर्य गाथा ऐकल्यानंच आपलं हृदयाचं शुद्धीकरण होतं, आणि ज्यांनी असामान्य अमानवी अशी लीला केलेल्या आहेत, जसं गोवर्धन धारण करतात भगवान श्रीकृष्ण, इथे आपण सुंदर चित्रात पाहतो, आणि त्याशिवाय अनेक असाधारण लीला, केवळ बालक असताना पुतनासारख्या महा मोठ्या राक्षसीचा त्यांनी वध केला, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यश, ज्यांचं यश ज्यांची प्रसिद्धी तिन्ही लोकांमध्ये आणि तिन्ही काळामध्ये अबाधित आहे अशी व्यक्ती, ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यश स्त्री, अत्यंत सौंदर्यवान सर्वात सुंदर अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीला कधीच कुठल्या सौंदर्यासाठी कुठल्या इतर गोष्टीचा आधार घ्यावा लागत नाही। आपण बऱ्याच आता जाहिरातीमध्ये वाचतो की तुम्ही हे मलम लावा, हे क्रीम लावा, आणि तुम्ही सुंदर लावता, सुंदर दिसता, आणि तुम्ही आता स्त्रियांसाठी हे क्रीम होतं, पुरुषांसाठी कुठलीच क्रीम नव्हती, किती दुःखाची गोष्ट, पण आता हे क्रीम आलंय, हे पुरुषांना पण सतेज कांती त्यांची बनवेल आणि मग तुम्ही खूप सुंदर दिसाल, याचा अर्थ तुम्ही आत्ता सुंदर नाही आहे म्हणून या क्रीमची तुम्हाला गरज आहे आणि मग तुम्ही सुंदर दिसाल, पण एकदाच क्रीम लावल्यावर तुम्ही कायमचे सुंदर बनाल का, नाही, तुम्हाला रोज लावलं पाहिजे, और 7 हफ्ते बाद आपकी त्वचा खिली खिली दिखाय, असं सांगितलं जातं, मग आपण रोज बघतो कॅलेंडर लावून, साधना चार्ट साधना चार्टमध्ये ऍड करतो फेअर अँड लव्हली, रोज जाऊया, परंतु भगवंतांना कुठल्या फेअर अँड लवलीची गरज नाही. भगवंत श्याम सुंदर आहे. जनरली प्रभुपाद आफ्रिकेमध्ये लेक्चर देत होते आणि सांगत होते भगवंत त्यांचा वर्ण काळा आहे आणि ते सुंदर आहेत. आणि त्या लोकांना खूप आनंद वाटला, वा भगवंत काळे आहे. पण प्रभुपाद म्हटले तुमच्यासारखे नाही ते घनश्याम आहेत, श्याम सुंदर. तर हे भगवंत आहेत कंदर्प कोटी गमनीय विशेष शोभा, की स्वतः कामदेव जे सर्वांना मोहित करतात तेच वृंदावन मध्ये एक सुंदर ठिकाण आहे त्याला म्हणतात मदन टेर. हेच मदन जे सर्व जीवांना मोहित करतात त्यांच्या शारीरिक आकर्षणाद्वारे, ते भगवंतांना आकर्षित करायला तिथे आले आणि त्यांनी हा जो पुष्प बाण आहे तो भगवंतांवर रोखला. आणि हा बाण त्यांनी भगवंतांवर रोखला पण ते बुमरॅंग झाला, तो भगवंतांना न लागता त्याला स्वतःला लागला. कारण तो भगवंतांना पाहून आकर्षित इतका झाला की तिथंच तो मूर्छित होऊन पडला. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव आहे मदन मोहन, जे अशा कामदेव अनंग त्यांना पण आकर्षित करतात. तर श्री हा आणि त्याचबरोबर ज्ञान, भगवान श्रीकृष्ण सर्वात ज्ञानी आहेत. की हे ज्ञान भगवंतांना कुठून अवगत करायची गरज नाही, हे ज्ञान ते सच्चिदानंद विग्रह आहेत, चित शक्ती त्यांची सेविका आहे, त्यामुळे हे ज्ञान त्यांचं आहे. सर्व ज्ञान जे आहे ते भगवंतांपासून येतं. त्यामुळे भगवद्गीतेचं ज्ञान असं आपण म्हणतो की त्यांना काही तयारी करायला लागली नाही, रट्टा मारायला लागला नाही, पाठांतर घोकंपट्टी करायला लागली नाही, त्यांना हे स्थिती तशी आली आणि भगवंतांनी गीता सांगितली. आणि वैराग्य, भगवंत हे सर्वात वैरागी आहे आणि म्हणून हा शब्द आहे फार विचारपूर्वक व्यासदेवांनी योजला, श्री भगवान उवाच. ते म्हणू शकले असते श्री कृष्ण उवाच, श्री श्यामसुंदर उवाच, बरेच नाव आहेत भगवंतांचे, यशोदानंदन उवाच, नाही मुद्दाम ते म्हटले श्री भगवान उवाच. आणि त्याशिवाय भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात की ते कशा रीतीनं भगवंत आहेत. मत्ता परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजया, माझ्या पलीकडे असं कुठलंही श्रेष्ठ तत्व उरत नाही, माझ्यामध्ये सगळं काही आहे, हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. अहम सर्वस्य प्रभवो, तुम्ही आम्ही पण म्हणू शकतो अहम सर्वस्य प्रभवो, पण नुसतं म्हणू शकतो. आपलं भगवंत म्हणतात जसं बायबलमध्ये सांगतात लेट देअर बी क्रिएशन अँड देअर वॉज अ क्रिएशन, की सृष्टीची निर्मिती व्हावी अशी इच्छा केली आणि सृष्टीची निर्मिती झाली. आता हरिओम नगर मध्ये बऱ्याच भक्तांनी प्लॉट घेतले, तुम्ही बसून म्हणा लेट देअर बी अ हाऊस अँड देअर वॉज नो हाऊस, इथे घरं होणार नाहीत अशी. आपल्याला भक्तीत असलो तरी आपल्याला ते परिश्रम करावेच लागतील. तर सांगायचा उद्देश हा आहे की भगवंत जे म्हणतात ते होतं आणि म्हणूनच ते भगवंत आहे. भगवंत कधी बनत नसतात, प्रभुपाद नेहमी सांगतात भगवंत हे नेहमीच भगवंत असतात. एवढंच नाही तर अर्जुन स्वतः सांगतो परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान, की तुम्हीच परम धाम आहात, तुम्ही सर्वात पवित्र आहात. आणि मी म्हणतोय असं नाही, मी तुमचा मित्र आहे म्हणून हे म्हणतोय असं नाही. देवर्षी नारद स्वयंचैव ब्रविषीमे, देवर्षी नारद असित देवलो व्यास, हे अनेक महान ऋषींनी पण याला दुजोरा दिलेला आहे. आणि म्हणून हे भगवान तत्व काय आहे हे पण गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात मयाध्यक्षेण प्रकृती. त्याचबरोबर प्रकृती, प्रकृतीचे दोन अर्थ होतात, एक म्हणजे स्वभाव आणि दुसरं म्हणजे एक हा निसर्ग आपण म्हणतो. तर हे भगवंतांच्या बाबतीत पण दोन्ही अर्थ लागू पडतात, की प्रकृती म्हणजे त्यांची आध्यात्मिक प्रकृती आणि भौतिक प्रकृती, याचं पण वर्णन गीतेमध्ये येतं. भौतिक प्रकृतीचं वर्णन भगवंत कसं करतात, भूमी राप अनलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार मिति यम्मे भिन्न हा प्रकृती अष्टधा. अष्टधा म्हणजे आठ या भिन्न प्रकृती आहेत, भिन्न केलेल्या अशा माझ्या शक्ती आहेत, की याच्यात पंचमहाभूत येतात भूमी आप अनलो वायू आणि खम आणि मन बुद्धी अहंकार हे सूक्ष्म घटक यामध्ये पण येतात. ही झाली भौतिक प्रकृती, या आठ तत्वामध्ये सगळं काही भौतिक तत्व बनलेले आहे. पण आध्यात्मिक प्रकृतीचं पण वर्णन भगवंत करतात, अपरेय मितस्त्वन्या प्रकृती विद्धिमेपरा जीवभूत महाबाहो ये इदं धार्यते जगत. या भौतिक प्रकृती म्हणजे सगळं काय आहे असं नाही, अपरेयम याच्या पलीकडे काय आहे खूप मोठी अशी आध्यात्मिक प्रकृती आहे. आणि ती आपली खरी मूळ प्रकृती, ते आपलं निवासस्थान आहे. आणि गीता सांगायचा सगळ्यात मूळ उद्देश हाच आहे की जीवांना या भौतिक प्रकृतीतून आध्यात्मिक प्रकृतीकडे नेणं. की आपली वृत्ती आता खूप मंडुकाप्रमाणे झाली की आपल्याला वाटतं की जसं वैज्ञानिक म्हणतात एवढं दिसतं की याच्या पलीकडे आपले शोध चालू आहे, परंतु आध्यात्मिक जगाबद्दल कोणालाही कल्पना नाही आहे. पण भगवंत सांगतात की ती त्रिपाद विभूती आहे, म्हणजे हे भौतिक जग आध्यात्मिक जगाच्या तुलनेत जवळजवळ 25% आहे. 75% खरं महत्वाचं शहर आहे आणि हे थोडस हे बंदिवास हे तुरुंग आहे. आणि यातून आपल्याला मुक्त होऊन आध्यात्मिक शाश्वत अशा आनंदाच्या धामामध्ये प्रवेश करायचा. आणि त्या प्रकृतीचं पण वर्णन भगवंत करतात की तीन गुणांनी बनलेली ही भौतिक जग आहे, त्रिभीर गुणमयी. आणि ते मग सांगतात की प्रकृतये क्रियमाणानी गुणकर्माणी सर्वशा, की खर तर तीन गुण आहेत, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण, हे खर तर सर्व कार्य करत असतात, पण अहंकारानं मूढ झालेला जो जीवात्मा आहे तो विचार करतो की मी सगळ्याचा कर्ता आहे. आणि हेच या जगामध्ये बंधनाचं मूळ कारण आहे, अहम मामेती, शारीरिक देहात्म बुद्धी. आणि म्हणून भगवंत सांगतात की या तीन गुणांच्या पलीकडे जो जाऊ शकतो तो आध्यात्मिक स्तरावर येऊ शकतो. म्हणून ते सांगतात दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यय, ही माया शक्ती आहे तीन गुणांनी बनलेली प्रकृती, ही पार करणं फार कठीण नाही, जवळजवळ अशक्य आहे. पण पार कोण करू शकेल? मामैव ये प्रपद्यन्ते, जो माझ्या शरणी येईल भगवंत सांगतायत, तर तो या भौतिक प्रकृतीला पार करू शकतो. आणि म्हणून पुनर्जन्माच्या जर या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर या आध्यात्मिक प्रकृतीमध्ये आपण प्रवेश केला पाहिजे. भगवंतांसाठी खरं तर भेद नाहीये भौतिक आणि आध्यात्मिक, भेद आहे तो आपल्यासाठी बद्धजीवासाठी. जसं प्रभुपाद उदाहरण देतात की जी वीज आहे, विद्युत शक्ती आहे, ती एकच असते. ही विद्युत शक्ती जो तज्ज्ञ माणूस आहे त्या शक्तीचा वापर एखाद्या पदार्थाला थंड करण्यासाठी रेफ्रिजरेटरद्वारे थंड करू शकतो किंवा हीटरद्वारे तो एखादी वस्तू गरम करू शकतो. शक्ती एकच असली त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत. तसंच भगवंतांसाठी सर्व शक्ती आध्यात्मिक आहे, परंतु आपण जशी पाहू आपण ज्या गुणामध्ये स्थित आहोत त्यानुसार ती आपल्याला वेगवेगळी दिसते. आणि त्यानंतर महत्वाचा जो विषय आहे काळ, त्याविषयी पण भगवंत वर्णन करतात. कालोस्मी लोकक्षय प्रवृद्ध, की काळ म्हणजे कोण आहे? मीच आहे, भगवंत म्हणतात मी काळ आहे. आणि भगवंत सांगतात जसं आपण मगाशी चर्चा केली की वेदाहम समसितानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी माम तू वेद न कश्चन, भूत भविष्य वर्तमान ह्या तिन्ही काळाचं ज्ञान मला आहे. पण बद्ध जीवाला ते नसतं, त्यामुळे बद्धजीव बद्ध राहतो. आणि भगवंतांची ज्यावेळी कृपा मिळते, त्यांच्या प्रतिनिधींची ज्यावेळी कृपा मिळते, त्याचवेळी तो या बंधनातून मुक्त होऊ शकतो. आणि या काळ शक्तीविषयी भगवंत सांगतात की अनेक लोक, जसं दैवी असुरी संपदा योग मध्ये भगवंत सांगतात, अनेक असुरी ज्यांचे भाव आहे ते म्हणतात की ईश्वरोहम अहम भोगी. आणि असे अनेक हिरण्यकशिपूपासून हिटलर पर्यंत अनेक लोक होऊन गेले ज्यांना वाटले की आपण पूर्ण पृथ्वीवर आधिपत्य गाजवतोय, परंतु आता ते इतिहास जमा झाले. ही काळाची शक्ती आहे. आणि काळ कोणाची शक्ती आहे? भगवान श्रीकृष्णांची शक्ती आहे. म्हणून ज्यावेळी आपण भगवंतांचा आश्रय घेतो त्यावेळी जो अंतिम काळ आहे जीवासाठी, जो मृत्यू, तर भगवंत आणि आपले आचार्य सांगतात की ज्यावेळी मृत्यू एखाद्या कर्मी म्हणजे बद्ध जीवाचा होतो आणि भक्ताचा होतो त्यामध्ये फरक काय असतो? मृत्यू एकच आहे, मृत्यू तत्व एकच आहे, परंतु ज्यावेळी बद्ध जीवाचा मृत्यू होतो त्याच्यासाठी मृत्यू भगवंत मृत्यूच्या रूपामध्ये एक काळ बनून येतात, काळाच्या रूपात येतात. पण भक्तासाठी मृत्यू म्हणजे तोच काळ आहे, तो भक्तासाठी साक्षात भगवंतांच्या धामामध्ये एक प्रवेशद्वार ठरतं, भगवंतच त्याला बोलवतात असं त्याला प्रतीत होतं. तर ही या काळाची महिमा किंवा शक्ती आहे. पुढे भगवंत मग वर्णन करतात जे अंतिम तत्व आहे गीतेतील, ते म्हणजे कर्म, पाचवा जो विषय आहे. आणि असं सांगितलं जातं की आत्ता चर्चा आपण ज्या केल्या चार गोष्टी त्यामध्ये आपण काहीच त्याच्या स्थितीमध्ये बदल करू शकत नाही. जीवाचं स्वरूप स्थिती शाश्वत आहे. भगवान श्रीकृष्ण असं नाही की आता 2 वर्षाने रिटायर्ड होणार आहेत, ब्रह्मदेव वेटिंग लिस्टमध्ये आहेत, असं काही नाही आहे. भगवंतांची स्थिती शाश्वत आहे. प्रकृती जी आहे त्याचं स्वरूप शाश्वत आहे. आणि काळ तो पण आपण बदलू शकत नाही. आपण घड्याळामध्ये काळ ऍडजस्ट करू शकतो पण काळाची जी शक्ती आहे ती बदलू शकत नाही. मग बदल कुठे करू शकता येईल आपल्याला? ते म्हणजे कर्म. कर्म करण्याची कला, आपण काय कार्य करतो. आणि बऱ्याचदा लोकांचा समज असतो की कर्म म्हणजे काय, कर्मण्येवाधिकार असते. गीतेचं सार आम्हाला कळलंय की नुसतं कर्म केलं पाहिजे. पण पुढचा श्लोक लोकांना माहिती करून घ्यायचा नसतो किंवा ते माहिती करून घेत नाही. मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संदोस्त कर्मणे. की कर्माचं विज्ञान हे गीतेमध्ये खूप सुंदर रीतीने सांगितलंय. आणि जर हे विज्ञान आपण खऱ्या अर्थानं जाणलं तर बऱ्याचशा आपल्या गैरसमज किंवा बऱ्याचशा दुःखांना आपण विराम देऊ शकतो. की कर्मणव्यपी बोधव्यम बोधव्याचे विकर्मणा अकर्मणव्यपीचे बोधव्यम गहना कर्मणो गती. तीन प्रकारचे कर्म भगवंत सांगतात, कर्म अकर्म आणि विकर्म. की कर्म म्हणजे जे शास्त्रोक्त विधी आहेत त्यानुसार केलं गेलेलं कार्य, विकर्म म्हणजे जे शास्त्रांच्या नियमाच्या विरुद्ध केलेलं कार्य, आणि अकर्म म्हणजे भक्तिमय कार्य. आणि या कर्माची गती फार गहन आहे. परंतु जे अकर्म भक्तिमय कर्म करतील ते या कर्मातून मुक्त होतील. यज्ञार्थात कर्मणोऽन्यतः लोकोयम कर्मबंधना. जे यज्ञासाठी जर आपण कर्म केलं म्हणजेच यज्ञ म्हणजे भगवंतांची संतुष्टी म्हणजेच भक्ती. भगवंतांच्या भक्तीसाठी केलेलं कार्य आहे ते बंधनाला आपल्या कापून टाकतं, बंधन मुक्त करतं आपल्याला. आणि अन्यत्र जे कर्म आहे ते आपल्याला बांधून ठेवतं. आणि म्हणून कर्माचं सुंदर रीतीनं वर्णन भगवंत करतात. यत करोशी यद अश्नास यत जिहोसी ददासी. तो जे पण करतो, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस, ते सर्व गुरु मद अर्पणम मला अर्पण कर आणि तू कर्मबंधनातून मुक्त होईल. ही भगवंतांची कृपा आहे. भगवंत काय त्यांना खूप हाव आहे असं नाही किंवा खूप कमी आहे असं नाही. मला दे, हे पण मला दे, ते पण मला दे, हा तुझ्याकडे ते आहे ते पण मला दे, असं काही भगवंतांना काही हाव नाही आहे, हव्यास नाही आहे. परंतु ते त्यांना आपलं दुःख सहन होत नाही आहे. लक्ष्मी सहस्त्र शतसव्य संभ्रम सतसंभ्रम सेव्य मानव. भगवंतांची सेवा करायला शेकडो लक्ष्मी देवी ऐश्वर्यांच्या देवता आतुर आहेत. मग आपल्यासारख्या काय म्हणतो छोट्याशा जीवाच्याकडून भगवंतांना काय अपेक्षा असेल? परंतु भगवंतांना आपली ही परिस्थिती सहन होत नाही. त्यांची इच्छा आपण शाश्वत आनंद मिळवावा, क्षणभंगूर छोट्याशा सुखाच्या मागे आपण लागू नये, यासाठी भगवंत हे सर्व वर्णन करत आहेत. आणि अशा रीतीने 5 या तत्वाचं वर्णन येतं. आणि अंतिम टप्प्यामध्ये भगवंत वर्णन करतात, ज्याला आपण गीतेचं सार म्हणू शकतो, की जे भगवान श्रीकृष्णांप्रतीची शरणागती हेच गीतेचं सार आहे. सर्व गीतेचं जर आपण सार, गीता सार ज्याला म्हणू शकू, ते गीतेमधील जो 18व्या अध्यायातील 66वा असा प्रसिद्ध श्लोक आहे त्यामध्ये भगवंत सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर हा खूप सुंदर, महत्वपूर्ण आणि अत्यंत विशेष असा श्लोक आहे. की भगवंत सांगतात, आतापर्यंत जे काही मी वर्णन केलं ते जरी समजलं नाही आणि जरी समजलं असेल तरी त्याचा तू त्याग केलास तरी हरकत नाही, पण या एका विधानाचा तो आश्रय घे. सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या काही गोष्टींचा इतर त्याग केलास तरी हरकत नाही, पण हे एक विधान तुला समजलं तर मा शुच, तुला कधीच भयाची चिंतेची चिंता कधी भेडसावणार नाही. माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये. प्रभुपाद सांगतात की शरणागती ही एकाच व्यक्तीप्रती असू शकते. प्रभुपाद यासाठी प्रसिद्ध एक विधान सांगतात की सर्वंट ऑफ एव्हरीबडी सर्वंट ऑफ नोबडी. जो सगळ्यांचा सेवक असतो तो कोणाची सेवा नीट करू शकत नाही. परंतु ज्यावेळी आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा करतो त्यावेळी भगवान त्यांची सेवा केल्यामुळे यस्मिन तुष्ट्या जगत्तुष्टम्। भगवंत हे एका वृक्षाच्या मुळाप्रमाणे आहेत आणि वृक्षाच्या मुळाशी पाणी दिल्यानं सर्व वृक्ष खऱ्या अर्थानं त्याचं पोषण होतं। तसंच भगवंतांना संतुष्ट केल्यामुळे सर्व देवी देवता आणि सर्व मानव जातीचं कल्याण होऊ शकतं। म्हणून भगवद्गीतेचं पालन करणं हे सर्वात मोठं कल्याणकारी कार्य आहे। आणि शरणागती म्हणजे नेमकं काय, शरणागतीची अनेक लक्षणं सांगितलेली आहेत, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे शरणागतीची सुरुवात होते भगवंतांच्या प्रतिनिधींना शरणागत जाऊन, तद्विधी प्रतिपातेन परिप्रश्नेन सेवयात। की भगवंतांचं शास्त्र जाणलेल्या, भगवंतांप्रती शरणागत असलेले आध्यात्मिक गुरूंचा आपण स्वीकार केला पाहिजे। तद्विधी प्रणिपातेन, त्यांच्याकडे विनम्रतेनं जाऊन परिप्रश्नेन, हे जे आध्यात्मिक प्रश्न आहेत, ब्रह्मजिज्ञासा तत्वजिज्ञासा आपण केली पाहिजे, आणि मग ते आपल्याला ज्ञान देतील, आध्यात्मिक ज्ञान, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रकट होऊ शकेल। आणि म्हणून गीता समजून जर खऱ्या अर्थाने घ्यायची असेल तर ही नम्रता किंवा हा जो भाव आहे तो आवश्यक आहे। भगवंत काय सांगतात, स एवाय मया तेद्यम योग प्रोक्त पुरातनम भक्तो सीमे सखा चेती। तू माझा भक्त आहेस आणि तू माझा सखा आहेस, आणि आणखीन एका ठिकाणी ते सांगतात अनुसूयवे, तू माझा कधीही द्वेष करत नाहीस, म्हणून मी तुला हे ज्ञान देत आहे। म्हणून ही खरी गीता जाणण्याची पात्रता आहे, की ज्यावेळी आपण भगवंतांचा आणि जीवांचा द्वेष करत नाही आणि नम्रपणे गुरूंचा आश्रय घेतो, त्यावेळी आपल्याला गीताचं सार प्रकट होऊ शकतं। की जसं आपण चैतन्य चरितामृत मधील प्रसंग ऐकतो की चैतन्य महाप्रभू ज्यावेळी श्रीरंगमला गेलेले दक्षिण भारत यात्रेमध्ये, आणि श्रीरंगम या ठिकाणी ते 4 महिने त्यांनी वास्तव्य केलं, आणि तिथे रोज ते पाहायचे की एक ब्राह्मण प्रवेशद्वारापाशी गीता अध्ययन करत असायचा, आणि त्याचं काही फार मोठं त्याच्याकडे पांडित्य नव्हतं, विद्वत्ता नव्हती, त्याला संस्कृत उच्चारण पण नीट जमत नव्हते, पण तो अडखळत रोज गीतेच्या 18 अध्यायांचं पठण करायचा। बाकीचे जे प्रकांड विद्वान होते ते त्याची चेष्टा करायचे, त्याला चिडवायचे, पण तो हे सगळं सहन करत ते रोज गीतेचं अध्ययन करायचे। चैतन्य महाप्रभू रोज दर्शनासाठी जायचे रंगनाथांच्या, आणि त्यांना राहवलं नाही, त्यांनी त्या ब्राह्मणाला विचारलं की हे ब्राह्मणा, मी रोज पाहतोय तू गीतेचं अध्ययन करतोयस, आणि मी हे पण पाहतोय सगळे लोक तुझी थट्टा करतायत आणि तू त्यांच्याकडे लक्ष न देता तू मात्र एकाग्र वृत्तीनं या गीतेचं अध्ययन करतोस, असं काय आहे की तुला या गीतेमध्ये एवढं एकाग्र बनवते? त्यावेळी तो ब्राह्मण खूप सुंदर उत्तर देतो। तो ब्राह्मण म्हणतो की माझ्या गुरूंनी मला आज्ञा दिली आहे, या प्रवेशद्वाराशी बस आणि रोज गीतेचं अध्ययन कर, आणि गुरूंची आज्ञा आहे आणि त्याची आणि माझ्या गुरूंची आज्ञा हे माझं सर्वस्व आहे, आणि ज्यावेळी मी गीता वाचतो गुरूंच्या सेवेसाठी मी ही गीता वाचतो। आणि चैतन्य महाप्रभू त्याला आणखीन एक प्रश्न विचारतात, ते म्हणतात की मी रोज पाहतो तू गीता वाचताना अत्यंत भावविभोर होतोच, तुझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, आनंदाश्रू, तर याचं कारण काय आहे? तो ब्राह्मण म्हणतो की ज्यावेळी मी गीता अध्ययन करतो आणि रोज मी ज्यावेळी गीतेमधील सुंदर चित्र पाहतो की साक्षात पूर्ण पुरुषोत्तम षडैश्वर पूर्ण भगवान श्रीकृष्ण हे त्याच्या भक्तांसाठी भक्तवत्सल बनून अर्जुनाचा रथ हाकतायत, हे पाहून माझे अश्रू अनावर होतात की किती महान आहेत भगवंत आणि किती महान आहेत त्यांचे भक्त अर्जुनासारखे, की भक्ती किती श्रेष्ठ आहे जी भगवंतांना पण विकत घेऊ शकते, भगवंतांना पण जिंकू शकते, आणि हे मला हे माझ्या आनंदाचं कारण आहे। आणि हे ज्यावेळी चैतन्य महाप्रभू ऐकतात त्यावेळी त्यांना पण खूप आनंद होतो, आणि तो ब्राह्मण म्हणतो मला हे देखील ठाऊक आहे ज्या श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला ते श्रीकृष्ण आता माझ्यासमोर तुमच्या रूपात, ज्या चैतन्य महाप्रभू या संन्यास रूपात प्रकट झालेले आहेत, आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभू त्या ब्राह्मणाला विशेष कृपा देतात। तर ही लीला सांगायचा उद्देश हा आहे की आपण पाहू शकतो की भक्त्या तुष्यति केवलम, भगवंत केवळ भक्तीने प्रसन्न होतात. म्हणजेच भक्ती भक्तीभावनेच आपण खऱ्या अर्थानं भगवद्गीता जाणू शकतो. आपल्याला श्लोक पाठ असतील, ज्ञान असेल, नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण त्याचा जर आपल्याला अहंकार झाला तर मात्र गीता आपल्याला कधीही समजणार नाही. शेवटची एक कथा सांगून आपण आज या प्रवचनाला विराम देऊया. की रामानुजाचार्य जे अत्यंत महान आचार्य होऊन गेले श्री संप्रदायाचे, तर त्यांनी खूप सुंदर रीतीनं वैष्णव धर्माचा सर्वत्र प्रचार केला आणि त्यांचे अनेक प्रमुख शिष्य होते, कुरेश, दशरथी. तर यातील हे दशरथी हे पण एक महान विद्वान होते. ते एकदा रामानुजाचार्यांकडे आले आणि ते म्हणाले की गुरुदेव, हे जे गीतेचं जे सार आहे सर्व धर्मान परित्यज या श्लोकामध्ये, कृपया या श्लोकामध्ये मला तुम्ही ज्ञान द्या, या श्लोकाबद्दल तुम्ही मला थोडं प्रबोधन करा. रामानुजाचार्य म्हटले, आणखीन थोडा वेळ जाऊ दे, मी तुला या श्लोकाचा अर्थ, जो गुह्य अर्थ आहे, तो समजावून सांगेन. आणि काही काळ गेला, त्याच वेळी रामानुजाचार्यांकडं एक स्त्री आली, एक महिला, आणि जी अत्यंत केविलवाण्या स्थितीत होती, ती तरुण होती, सुंदर होती, आणि ती सांगू लागली की गुरुदेव, माझ्या सासरी माझे खूप हाल होतात, मला खूप ते त्रास देतात. बऱ्याच अशा समस्या घेऊन आपण जातो आध्यात्मिक गुरूंकडे. तर ते सांगू लागले की माझं मला रोज पाणी भरायला लागतं, स्वयंपाक पण करायला लागतो, मुलांना पण सांभाळायला लागतं, आणि एवढं सगळं करून ते माझ्यावर खुश नाही आहेत, मला काहीतरी उपाय द्या. रामानुजाचार्यांनी एक वेगळा उपाय दिला. ते म्हटले, तुला एका घरगड्याची गरज आहे, एका कामगाराची नोकराची गरज आहे, आणि हा माझा शिष्य आहे दशरथी, खूप हट्टाखट्टा आहे, चांगला स्वयंपाक करतो, याला घेऊन जा. आणि दशरथी काय साधारण अशिक्षित असा माणूस नव्हता, तो अत्यंत विद्वान होता, परंतु बघा शरणागती त्यानं कशी स्वीकारली. गुरुंना जे प्रसन्न करते, यस्य प्रसादात भगवत प्रसाद, आणि म्हणून तो पूर्ण शरणागत. असं नाही की मनामध्ये का दुसरं कोण सापडलं नाही, का मी कोण माहित नाही, असा भाव त्याच्या हृदयात बिलकुल नव्हता. उलट, वा मला एक सेवेची संधी मिळाली म्हणून त्यानं ते स्वीकारलं. आणि दशरथी एक घरगडी म्हणून तिथं काम करू लागला. आणि तिथे काही त्याची आदर रोज त्याला दिला जात नव्हता. सगळेजण स्वयंपाकात काही कमी जास्त झाले, सगळेजण त्याला ओरडायचे, सगळेजण त्याला अत्यंत कुठली पण कामं सांगायचे. आणि असे अनेक महिने लोटले. एकदा दशरथी विहिरीतून पाणी भरून येत होता, त्याचवेळी त्या गावामध्ये प्रवचनकार प्रवचन देत होता आणि तो गीतेवर प्रवचन देत होता. तो सांगू लागला की गीतेचं सार हेच आहे की जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन हे सगळे दुःखाचं कारण आहे. शरीर जर हे शरीरच नसेल तर सगळे दुःख नष्ट होते. म्हणून ज्यावेळी जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो तोच खरा गीतेचा साक्षात्कार आहे. अशा पद्धतीने तो चुकीचं तत्वज्ञान प्रवचनकार सांगू लागला. आणि दशरथी हा तर रामानुजाचार्यांचा शिष्य तो साधारण देखील नव्हता. त्यांना अनेक मोठमोठ्या मायावादी अद्वैतवादी लोकांना पराभूत केलेलं. ज्या क्षणी त्यानं हे तत्वज्ञान ऐकलं तो ताबडतोब त्या प्रवचनकारापाशी गेला आणि नम्रतेनं त्यानं सांगितलं की तुम्ही गीतेचा चुकीचा अर्थ सांगताय. आणि प्रवचनकाराला मात्र अत्यंत राग आला. म्हटला, तू तुझं काम सांभाळ, हे तुझं काम नाही, तू तुझं घरकाम सांभाळ, हा तत्वज्ञानाचा विषय, आमचा विषय, आमचं फील्ड आहे. आणि मग हा जो दशरथी होता, कोणालाच ठाऊक नव्हता हा कोण होता, सगळ्यांना वाटत होता हा एक कामगार आहे, घरगडी आहे. त्यावेळी तो गीतेमधील अनेक युक्तिवाद त्यांना सादर केले आणि त्या तत्वज्ञानाला प्रवचनकाराला त्यांना पूर्णपणे त्याचे तत्वज्ञान खोडून काढलं आणि गीतेचं जे शुद्ध ज्ञान आहे, भगवंतांची अहेतुकी शरणागती, ती त्यानं ठामपणे मांडली. आणि सगळे गाववाले जमलेले, त्यानं कळले रे हा कोण, हा तोच आहे का, काही जुडवा भाई आहे का, कोण आहे, त्यांना लक्षात येईल ना. आणि मग त्याने विचारल्यावर, चौकशी केल्यावर कळलं की हाच तो दशरथी रामानुजाचार्यांचा पट्टशिष्य आहे, ज्यानं अनेक शास्त्रांवर शास्त्रार्थ केलेला आहे. आणि मग त्यांनी रामानुजाचार्यांकडं लोकांना पाठवलं आणि ते म्हटले, तुम्ही असं का दशरथीला इथे ठेवलंय, त्याचं ठिकाण इथं नाही आहे. आणि मग दशरथी आला रामानुजाचार्यांकडे आणि मग काही एक दोन तीन दिवसानं रामानुजाचार्य त्याला म्हणाले, हा काही दिवसापूर्वी मला वाटतं तू प्रश्न विचारलेला सर्व धर्मान परित्यजचा अर्थ, तर मी तुला त्याचं स्पष्टीकरण देतो. दशरथी म्हणतात गुरुदेव मला याचा अर्थ कळला. म्हणजे काय की एवढी शरणागती जर आपली असू शकेल त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं भगवद्गीता समजू शकेल. पण शरणागती कुठे पण नाही, कुणी पण काय पण काम सांगितलं तर त्याला शरण व्हायचं असा अर्थ नाही. आध्यात्मिक गुरु जे आपले हितचिंतक आहेत त्यांच्या आज्ञेला ज्यावेळी आपण शरण जाऊ त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं गीता खऱ्या अर्थानं समजू शकेल. हरे कृष्ण, धन्यवाद. तर आता येत्या महिन्यात आपण गीता जयंतीच्या निमित्तानं ग्रंथ वितरण पुस्तकांचं वितरण देखील करत असतो. म्हणजे श्रील प्रभुपादांना अत्यंत आनंद देणारी अशी क्रिया होती. भगवान श्रीकृष्ण पण सांगतात की जे हे ज्ञान इतरांना देतात त्याच्या इतकी प्रिय व्यक्ती मला कोणीही नाही आहे आणि कोणीही होणार नाही. म्हणून त्यावेळी आपण भगवद्गीतेचं ज्ञान विशेष करून या पुस्तकांचं आध्यात्मिक ग्रंथांचं वितरण इतरांना करू. त्यावेळी खऱ्या शील